ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
केनियाई ऊस निर्यात रोखल्यानंतर युगांडामध्ये नवा साखर कारखाना स्थापन करण्याची मागणी. युगांडाच्या संसदेने केनियाई सरकारकडून ऊसाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावण्याच्या पुनरावृत्तीपासून वाचवण्यासाठी बसोगाच्या क्षेत्रात एका साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये गती आणण्यासाठी सरकारला आव्हान केले आहे. केनियाई सरकारकडून युगांडाच्या ऊस आयातीवर प्रतिबंध लावण्याचा प्रस्ताव आहे. लुकानार्थ काउंटीचे सांसद जॉन बगोले यांनी सांगितले की दोन्ही देशांदरम्यान व्यापारी करारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, कारण ते आपला ऊस केनियाला निर्यात करू शकत नाहीत. बगोले म्हणाले, केनियामध्ये ऊस घेऊन जाणारे ट्रक बुसिया सीमेवर उभे असले, ज्यामुळे ऊस खराब झाल्याने नुकसान होते. बागोले यांनी 15 जुलैला स्पीकर रेबेगा कडगा यांच्या अध्यक्षतेखाली सदन बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले, सरकारकडून केनियाबरोबर व्यापार करारावर पुन्हा विचार करावा लागेल. ते म्हणाले, व्यापार उद्योग आणि सहकार मंत्री आणि माजी आफ्रिकी प्रकरणांचे मंत्री यांच्या माध्यमातून सरकारला तात्काळ हस्तक्षेप करावा लागेल आणि केनियामध्ये आपल्या समक्ष यांच्यासह गतिरोधाचे निस्तारण करणे आवश्यक आहे. जर ते प्रतिबंध हटवण्यात अपयशी ठरले तर केनियातून आयातित सामानांवर प्रतिबंध लावून युगांडा सरकारलाही प्रतिशोध घ्यावा लागेल.